चीनी मंडी .com पॉडकास्ट।
या आठवड्यात भारतात सरासरीपेक्षा 38% जास्त पाऊस, IMD। 11 सप्टेंबरपासून आठवड्यात मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त होता। हवामान खात्यानं म्हटलं आहे की देशातील मध्यवर्ती भागात सोयाबीन आणि कापूस उत्पादित मध्य भागात जोरदार पाऊस पडला आणि काही ठिकाणी पिकांचं नुकसान झालं। शेती उत्पादन आणि आर्थिक वाढीसाठी मान्सूनचा पाऊस महत्त्वपूर्ण आहे, कारण भारताच्या 2.5 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या सुमारे 15% वाटा कृषी क्षेत्राचा आहे। 11 सप्टेंबरनंतरच्या आठवड्यात 50 वर्षांच्या सरासरीपेक्षा 38% जास्त पाऊस पडला अशी माहिती भारतीय हवामान खात्यानं दिली। भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार मध्यवर्ती भारतात 142% जास्त पाऊस पडला आहे। एकंदरीत 1 जूनपासून पावसाळा सुरू झाल्यापासून भारतात सरासरीपेक्षा 3% जास्त पाऊस झाला आहे।